लेवीय अध्याय 5. जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबींसंबंधी त्याने साक्ष द्यावी. तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहीत असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल. किंवा कोणी अशुद्ध वस्तूला किंवा मरण पावलेल्या वनपशूला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी न कळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल. त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला न कळत स्पर्श केला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्यास नंतर कळाले तर तो दोषी ठरेल. किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठाद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल. तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातून आणावी आणि मग याचकाने त्या मनुष्याच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे. त्यास कोकरू देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी. त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. त्याने ती याचकापाशी आणावी. मग याचकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे. त्याने पक्षाची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करू नये. पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरू द्यावे. हे पापार्पण होय. मग याचकाने दुसऱ्या पक्षाचा विधीप्रमाणे होम करावा. याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याचकाने त्या मनुष्याकरता प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याची ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा 10वा भाग सपीट पापार्पण म्हणून आणावे. त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये कारण हे पापार्पण होय. त्याने तो मैदा याचकाकडे आणावा आणि याचकाने त्याच्यातून मुठभर मैदा घेऊन त्याच्या स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगुलपणाकरता होम करावा. हे पापार्पण होय. अशा प्रकारे याचकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे आणि मग त्याची क्षमा होईल. अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचे उरलेले सपीठ याचकाचे होईल. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा दोष नसलेला मेंढा असावा. हे शेकेल पवित्र निवास मंडपातील चलनाप्रमाणे असावे. हे दोषार्पण होय. ज्या पवित्र वस्तूंची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किमतीचा 5वा हिस्सा रक्कम त्याने याचकाला द्यावी. या प्रकारे याचकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या मनुष्याकरता प्रायश्चित करावे आणि मग त्याची क्षमा होईल. परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा न कळत पाप घडले तर तो दोषी ठरेल. त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी, त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा, हे दोषार्पण होय, तू ठरवशील तेवढ्या किमतीचा तो असावा. अशा प्रकारे याचकाने त्या मनुष्याकडून न कळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे आणि मग त्याची क्षमा होईल. हे दोषार्पण होय. परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.